त्यानंतर आपण बघणार आहोत जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटरच्या टर्मिनॉलॉजीजमध्ये जनरेशन हा वर्ड ज्या डेव्हलपमेंटच्या किंवा इनोव्हेशन्सच्या ज्या स्टेजेस असतात त्यांना डिस्क्राईब करत असतो. आणि हे जे डेव्हलपमेंट असतं त्यात प्रत्येक वेळेस चेंजेस होत जातात. जसं कम्प्युटर्स कसा ऑपरेट होतो, त्याचं रिझल्टिंग कसं असेल, त्याची प्राईज, तो किती पॉवरफुल असणार आहे, किती इफिशियंटली तो वर्क करणार आहे, किंवा कम्प्युटर हे किती रिलायबल डिव्हाइस आहे, हे प्रत्येक डेव्हलपमेंट नंतर बदलत जातं. आणि कोणत्या प्रकारचा प्रोसेसर आपण मशीनमध्ये इन्स्टॉल करतो त्यावरून जनरेशन्सचे काही टाईप्स पडतात किंवा आपण त्याला कॅटेगराइज करू शकतो. आणि यावरूनच जनरेशन हे पाच प्रकारे आपल्याला कॅटेगराइज करता येतं. म्हणजेच फर्स्ट जनरेशन कम्प्युटर, सेकंड जनरेशन कम्प्युटर, थर्ड जनरेशन कम्प्युटर आणि फिफ्थ जनरेशन कम्प्युटर. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. जे कम्प्युटर्स 1946 ते 54 म्हणजेच 1946 ते 54 मध्ये डेव्हलप झालेले आहेत त्या कम्प्युटर्सला फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स असं म्हणतात. या कम्प्युटर्समध्ये किंवा या मशीन्समध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केलेला असतो आणि ह्याच व्हॅक्युम ट्यूब्स सर्किटरीसाठी वापरल्या जात होत्या. आणि जे मॅग्नेटिक ड्रम्स होते ते मॅग्नेटिक ड्रम्स मेमरीसाठी वापरले जात होते. तर मॅग्नेटिक ड्रम म्हणजे काय? चला तर मग बघूया. मॅग्नेटिक ड्रम्स हे मेटल सिलिंडर्स होते ज्याला आयन ऑक्साईडचं आवरण असायचं. आणि ह्याच सिलिंडर्सवर डेटा किंवा प्रोग्राम स्टोअर केले जायचे. फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्सला जे इनपुट द्यावं लागायचं ते इनपुट आपण पंच कार्ड किंवा पेपर टेप या इनपुट डिव्हायसेसचा उपयोग करून देऊ शकत होतो. आणि त्यानंतर जे आउटपुट आपल्याला मिळत होतं ते आउटपुट प्रिंटआउटच्या स्वरूपात मिळत होतं. त्यानंतर जे फर्स्ट जनरेशनचे कम्प्युटर्स होते ते बायनरी कोडेड लँग्वेज वर डिपेंडंट होते. हे मशीन्स एका वेळेला एकच प्रॉब्लेम सॉल्व करू शकत होते. फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्सचे एक्झाम्पल आहे इनियाक, त्यानंतर EDVAC, UNIVSC. त्यानंतर आपण फर्स्ट जनरेशन्सचे काही ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत. ह्या कम्प्युटर्समध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला गेलेला होता. हे कम्प्युटर्स त्या काळातले सगळ्यात फास्ट कम्प्युटर्स होते. आपण त्या कम्प्युटर्सचे काही डिसअडव्हान्टेजेसही बघणार आहोत. पहिलं आहे की हे कम्प्युटर्स खूप मोठे होते आणि त्यामुळे ते पोर्टेबल नव्हते. म्हणजे आपण ते कम्प्युटर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नव्हतो. दुसरं आहे यात बऱ्याचशा व्हॅक्युम ट्यूब्स वापरल्या गेल्या होत्या, त्यामुळे जी हीट निर्माण होत होती ती खूप होती. आणि आपल्याला हे कम्प्युटर्स ठेवण्यासाठी एअर कंडिशन रूमची आवश्यकता होती. या कम्प्युटर्सची साईज खूप मोठी असल्यामुळे जी आपल्याला इन्स्टॉलेशनसाठी जागा लागायची तीही मोठी असणं आवश्यक होतं. त्यानंतर आहे हे कम्प्युटर्स वर्साटाईल नव्हते. आपण आत्ताच बघितलं की हे कम्प्युटर्स एका वेळी एकच ऑपरेशन्स परफॉर्म करू शकत होते, त्यामुळे जी वर्साटिलिटी होती ती या कम्प्युटर्समध्ये नव्हती आणि त्या कम्प्युटर्सचा स्पीडही खूप कमी होता. त्यानंतर पुढचा डिसएडवांटेज आहे की या कम्प्युटर्सला जी इलेक्ट्रिसिटी लागायची ती खूप जास्त होती, त्यामुळे हे कम्प्युटर्स एक्सपेन्सिव्ह होते. तर हे होतं फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स, ज्यात व्हॅक्युम ट्यूबचा वापर केलेला होता. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत सेकंड जनरेशन कम्प्युटर, जे कम्प्युटर्स 1955 ते 1964 म्हणजेच 1955 to 64 दरम्यान डेव्हलप केलेले जे कम्प्युटर्स होते त्यांना सेकंड जनरेशन कम्प्युटर्स असं म्हणतात. आणि या जनरेशनमध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर करण्याऐवजी ट्रान्झिस्टर्सचा वापर केला गेला होता. आणि हे ट्रान्झिस्टर्स व्हॅक्युम ट्यूबपेक्षा खूप बेटर होते. ट्रान्झिस्टर्स हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवलेले असायचे. आणि हे सेमीकंडक्टर मटेरियल होते जर्मॅनियम आणि सिलिकॉन. ट्रान्झिस्टर्सला 3 पॉइंट्स असतात आणि हे 3ही पॉइंट्स इलेक्ट्रिक फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी वापरले जायचे. आणि हे फंक्शन्स होते जसे व्होल्टेज, करंट किंवा पॉवर ॲम्प्लिफिकेशन इत्यादी. ट्रान्झिस्टर्सची साईज व्हॅक्युम ट्यूबपेक्षा खूप कमी असते, त्यामुळे कम्प्युटर्सची साईजही कमी होत गेली. पण साईज कमी झाली म्हणून इफिशियन्सी कमी झालेली नव्हती. तर साईज कमी झाली पण हे कम्प्युटर्स खूप फास्ट होते, एनर्जी इफिशियंट होते, रिलायबल होते. म्हणजेच जे ऑपरेशन्स परफॉर्म केले जायचे त्याला लागणारा वेळ हा खूप कमी होता. जी एनर्जी, जी पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरली जायची तीही कमी होती. आणि या कम्प्युटर्सची किंमतही फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्सपेक्षा कमी होती. ह्या जनरेशनमध्ये मॅग्नेटिक कोअर ही प्रायमरी मेमरी म्हणून वापरली जात असत आणि मॅग्नेटिक डिस्क हिचा वापर सेकंडरी मेमरी म्हणून केला जायचा. पण हे सगळं असूनही इनपुट देण्यासाठी पंच कार्ड या इनपुट डिव्हाइसचा वापर केला जायचा आणि आउटपुटही आपल्याला प्रिंटआउटच्या स्वरूपात मिळत होते. म्हणजे जे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस फर्स्ट जनरेशनमध्ये वापरले गेले होते तेच डिव्हायसेस सेकंड जनरेशनमध्येही वापरले जायचे. पण या जनरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट होती ती लँग्वेजची. म्हणजेच आधी जी मशीन लेवल लँग्वेज वापरली जायची तर या जनरेशनमध्ये मशीन लेवलच्या ऐवजी असेंब्ली लँग्वेज बनवली गेली किंवा असेंब्ली लँग्वेजचा वापर केला जायचा. तर असेंब्ली लँग्वेज म्हणजे काय हे आपण बघूया. ही लँग्वेज नंबर्सचा वापर करत नव्हती, तर नंबर्सऐवजी ॲब्रिव्हिएशन म्हणजेच इन्स्ट्रक्शन्सचे जे शॉर्ट फॉर्म्स असतात याचा उपयोग असेंब्ली लँग्वेज मध्ये होत होता. आपण एक्झाम्पल बघूया. जसं ऍड, ऍड ही इन्स्ट्रक्शन वापरली जायची ॲडिशनसाठी. आणि मल्ट म्हणजेच MULT ही इन्स्ट्रक्शन वापरली जायची मल्टिप्लिकेशनसाठी. सेकंड जनरेशनचे आपण एक्झाम्पल बघूया. PDP-8 आणि IBM 1401 या जनरेशन्सचेही काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत. पहिले ॲडव्हान्टेजेस बघूया. पहिला ॲडव्हान्टेज आहे ची साईज, या कम्प्युटर्सची साईज कमी होती आणि ही जनरेशन जे व्हायचं तेही खूप कमी होतं. म्हणजे यामध्ये ट्रान्झिस्टर्सचा वापर केला गेला होता. दुसरा ॲडव्हान्टेज आहे हे कम्प्युटर्स पोर्टेबल होते. कम्प्युटर्सची साईज कमी असल्यामुळे आपण कम्प्युटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, त्यामुळे हे पोर्टेबल होते आणि रिलायबलही होते. हे होते ॲडव्हान्टेजेस. आणि हे असून देखील ह्या कम्प्युटरला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी स्कोप होतं, तर इम्प्रूव्हमेंट कशी केली गेली हे आपण बघणार आहोत. म्हणजे इम्प्रूव्हमेंट कुठे केली जाणार होती हे आपण बघणार आहोत डिसअडवांटेजमधनं. ह्या कम्प्युटर्सची प्राईज ही फर्स्ट जनरेशनपेक्षा जास्त होती. ह्या कम्प्युटरसाठीही एअर कंडिशनर रूमची गरज पडत होती. हे कम्प्युटर्स फर्स्ट जनरेशन कम्प्युटरपेक्षा साईजने कमी होते. तर हे होतं सेकंड जनरेशनचं डिस्क्रिप्शन, ज्यामध्ये ट्रान्झिस्टर्सचा वापर केला गेला होता. तर हे होतं सेकंड जनरेशन कम्प्युटर्स, ज्यामध्ये ट्रान्झिस्टर्सचा वापर केला गेला होता. तर हे होतं सेकंड जनरेशन कम्प्युटर्स, ज्यामध्ये ट्रान्झिस्टर्सचा वापर केला गेला होता. त्यानंतर आपण बघूया थर्ड जनरेशन कम्प्युटर्स, जे कम्प्युटर्स 1965 ते 75 म्हणजेच 1965 to 75 मध्ये डेव्हलप केलेले होते, तर ते कम्प्युटर्स थर्ड जनरेशन कम्प्युटर्स म्हणून ओळखले जातात. इंटिग्रेटेड सर्किट चा वापर थर्ड जनरेशनमध्ये केला गेला होता आणि इंटिग्रेटेड सर्किटलाच आपण IC असंही म्हणतो. IC हा एकाच चिपपासून बनलेला असतो, पण ह्या एका चिपवर बरेच कंपोनंट्स वापरलेले असतात, जसे ट्रान्झिस्टर्स, रेजिस्टर्स इत्यादी. आणि हे ICs सेकंड जनरेशनमध्ये यूज केलेल्या ट्रान्झिस्टर्सला रिप्लेसमेंट म्हणून वापरलेले आहेत. IC मुळे कम्प्युटरची साईज लहान होते, पण साईज लहान झाली तरी त्यांची रिलायबिलिटी आणि इफिशियन्सी कमी होत नाही, उलट ती वाढलेली आहे थर्ड जनरेशनमध्ये. ह्या कम्प्युटर्सला जे इनपुट आणि आउटपुट प्रोव्हाइड केलं जायचं, त्यासाठी पंच कार्ड आणि प्रिंट आउट हे जे इनपुट आउटपुट डिव्हायसेस होते, त्यांचा वापर न करता कीबोर्ड आणि मॉनिटर यांचा वापर केला जात होता. म्हणजेच इनपुट देण्यासाठी आपण कीबोर्डचा यूज करत होतो आणि आउटपुटसाठी मॉनिटर. थर्ड जनरेशनचे आपण काही ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत. पहिलं आहे, ह्या कम्प्युटर्सची साईज आधीच्या जनरेशन्सचे जे कम्प्युटर्स होते त्यांच्यापेक्षा खूप कमी होती. हे कम्प्युटर्स खूप रिलायबल होते आणि ह्या कम्प्युटरसाठी जी मेंटेनन्स कॉस्ट लागायची तीही कमी होती. पुढचं ॲडव्हान्टेज आहे, हे कम्प्युटर्स पोर्टेबल होते. नंतरचं ॲडव्हान्टेज आहे, ह्या कम्प्युटर्सची किंमत आधीच्या कम्प्युटर्सपेक्षा कमी होती आणि जो कम्प्युटेशनसाठी टाइम लागत होता तो मायक्रो सेकंड्सवरून नॅनो सेकंड्सवर आला होता. म्हणजेच कम्प्युटेशन टाइम हा रिड्यूस झाला होता. आणि हे सगळे ॲडव्हान्टेजेस असताना देखील या जनरेशन्सच्या कम्प्युटरला एअर कंडिशनिंगची गरज असायची आणि ह्यानंतर IC वर बरेच इन्व्हेन्शन्स केले गेले आणि या इन्व्हेन्शन्सचा वापर फोर्थ जनरेशनमध्ये केला गेला. तर हे होतं थर्ड जनरेशन कम्प्युटर्स, ज्यामध्ये IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट चा वापर केला गेला होता. पुढे आपण बघणार आहोत फोर्थ जनरेशन कम्प्युटर्स 1975 ते 85 म्हणजेच 1975 to 85 या दरम्यान जे कम्प्युटर्स डेव्हलप केले गेले होते ते फोर्थ जनरेशनमध्ये येतात. आणि हे जनरेशन हे थर्ड जनरेशनचं एक्सटेन्शन आहे आणि हे जनरेशन देखील आय सी वर डिपेंडंट असल्यामुळे ते आपल्याला इझिली अवेलेबल आहे, आणि त्याचं कारण आहे मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर हे सिलिकॉनच्या एका सिंगल पीसवर बनवलं गेलेलं आहे, ज्याला म्हणतात चिप. या जनरेशनमध्ये लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन या दोन टेक्नॉलॉजीजचा वापर केला गेला आहे. या जनरेशन्सची कम्प्युटर ही खूप पॉवरफुल आहेत, कॉम्पॅक्ट आहेत, म्हणजे या कम्प्युटर्सची साईज खूप कमी आहे. रिलायबल आहेत आणि अफोर्डेबलही आहेत, म्हणजे ह्यांची किंमतही खूप कमी आहे. आणि ह्याचमुळे जे पर्सनल कम्प्युटर्स आहेत त्यांचं रिव्होल्यूशन झालं. आणि याच पिरियडमध्ये मॅग्नेटिक कोअर मेमरी ज्या वापरल्या जात होत्या त्याऐवजी सेमीकंडक्टर मेमरीचा वापर केला जाऊ लागला. फोर्थ जनरेशनचे आपण एक्झाम्पल बघूया, ऍपल 2 आणि क्रे 1. त्यानंतर आपण बघूया अडवांटेजेस. या कम्प्युटर्सचा स्पीड खूप जास्त होता, म्हणजेच दे आर एक्स्ट्रीमली फास्ट. दुसरं आहे नो एअर कंडिशनिंग रिक्वायर्ड. आधीच्या जनरेशन्समध्ये एअर कंडिशन हे प्रत्येक वेळेस गरजेचं होतं, पण फोर्थ जनरेशनमध्ये त्याची गरज पडली नाही. पुढचं आहे हे कम्प्युटर्स खूप रिलायबल आहेत. त्यानंतर या कम्प्युटर्सची किंमत ही आधीच्या जनरेशनपेक्षा कमी आहे आणि साईजही खूप कमी आहे. तर हे होतं फोर्थ जनरेशन कम्प्युटर, जे आहे थर्ड जनरेशन कम्प्युटरचं एक्सटेन्शन, आणि हे देखील इंटिग्रेटेड सर्किटवर डिपेंडंट आहे. पुढचं जनरेशन आपण बघूया, फिफ्थ जनरेशन. या जनरेशनचे कम्प्युटर्स हे अजूनही डेव्हलपमेंट स्टेजमध्येच आहेत. या कम्प्युटर्समध्ये सुपर लार्ज स्केल इंटिग्रेटेड चिप याचा वापर करतात, आणि याचा रिझल्ट असतो मायक्रो प्रोसेसर. याचा रिझल्ट असतो मायक्रो प्रोसेसरचं प्रोडक्शन, ज्यामध्ये मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स हे एका सिंगल चिपवर बसवलेले असतात. या जनरेशनचा एक महत्त्वाचा उद्देश असतो की ते असे डिव्हायसेस बनवतात ज्यामुळे जे नॅचरल लँग्वेज इनपुट्स आहेत त्यांना हे डिव्हायसेस रिस्पॉन्ड करू शकतात, आणि यांच्यामध्ये अशी क्षमता असते की ते शिकून आणि सेल्फ ऑर्गनाइजही करू शकतात. हे कम्प्युटर्स इंटेलिजंट प्रोग्रामिंग, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि ज्या नॉलेज बेस्ड प्रोग्राम सॉल्विंग टेक्नॉलॉजीज आहेत यांचा वापर करतात. हे कम्प्युटर्स एकाच वेळेस अनेक ऑपरेशन्स सायमल्टेनियसली परफॉर्म करू शकतात, म्हणजेच मल्टीटास्किंग करू शकतात. पण हे करण्यासाठी या कम्प्युटर्सला एकापेक्षा जास्त चिप्सचा वापर करावा लागतो. या कम्प्युटर्सला जे इनपुट आणि आउटपुट प्रोव्हाइड केलं जातं ते ग्राफिक इमेजेस किंवा स्पीचेस या स्वरूपात असतं. या जनरेशनलाही काही अडवांटेजेस आहेत. पहिला आहे व्हॉइस रेकग्निशन, दुसरा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तिसरा आहे क्वांटम कम्प्युटिंग, चौथा आहे बायो कम्प्युटिंग, पाचवा आहे नॅनो कम्प्युटिंग, सहावा आहे लर्निंग, आणि सातवा आहे नॅचरल लँग्वेजेस. जे कम्प्युटर्स आपण सध्या यूज करतो आहोत ते फिफ्थ जनरेशन कम्प्युटर्स आहेत. हे होतं फिफ्थ जनरेशन कम्प्युटर्स, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. तर आपण आता बघितलं जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स. आपण बघितलं की जनरेशन हा वर्ड डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन जे केलं जातं टेक्नॉलॉजीजमध्ये यांना डिस्क्राईब करण्यासाठी वापरला जातो, आणि हे जनरेशन्स होते 5 प्रकारचे. फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्समध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला जातो. सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर्स. थर्ड जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किट. फोर्थ जनरेशन ही देखील इंटिग्रेटेड सर्किटवरच डिपेंडंट असते. आणि फिफ्थ जनरेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. तर हे होतं जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स. आणि हे सगळे तुम्हाला कळले असतीलच, हो ना? त्यानंतर आपण बघूया ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटर्स कुठे कुठे आणि कशा प्रकारे वापरला जातो हे आपण बघणार आहोत. मागील काही वर्षांमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजीमुळे बिझनेसेस आणि इतरही जे बाकीचे विभाग होते ह्युमन लाईफचे, त्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आणि हे आपण सगळे पाहतो आहोतच. आपल्याला हेही माहिती आहे की जगातील कोणतीही कंपनी, मग ती अगदी छोटी असो किंवा मोठी, ही डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली कम्प्युटरवर डिपेंडंट असते. आणि ही डिपेंडन्सी असते इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगसाठी. म्हणजे आधी जे ऑपरेशन्स, ज्या ऍक्टिव्हिटीज मॅन्युअली परफॉर्म केल्या जायच्या, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आता कम्प्युटरवर परफॉर्म केल्या जातात. तुम्हाला हेही माहिती असेलच की कम्प्युटरचा वापर आपण अजून कुठे करू शकतो, हो ना? अगदी बरोबर. रेल्वे किंवा प्लेनच्या रिझर्वेशनसाठी आपण कम्प्युटरचा वापर करू शकतो. किंवा जे अकाउंटंट्स असतात तेही कम्प्युटरचा वापर करतात. त्यानंतर आपण हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग यासाठी कम्प्युटरचा उपयोग करतो. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपण कम्प्युटरचा वापर करतो. आणि यामुळे आपला फक्त वेळच वाचत नाही, तर जे पेपर वर्क आहे, म्हणजेच जे वर्क मॅन्युअली केलं जायचं, तेही कमी झालेलं आहे. पहिला ऍप्लिकेशन आहे सायन्स. सायंटिस्ट हे कम्प्युटरचा वापर करायचे काही थिअरीज डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर त्या थिअरीजला अनालाइज करायचे आणि जो डेटा, जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जायची, त्याला टेस्ट करण्यासाठीही कम्प्युटरचा वापर केला जायचा. आणि कम्प्युटरचा स्पीड आणि ॲक्युरसी ह्यामुळे बरेच सायंटिफिक अनालिसिस पार पडले. आणि यामुळे सायंटिस्टला हेही कळण्यास मदत होत होती की जर भूकंप आला तर त्याचा परिणाम बिल्डिंग्सवर काय होणार आहे किंवा कसा होणार आहे. जर पोल्युशन वाढलं तर वातावरणात काय बदल होणार आहे हे सायंटिस्टला कम्प्युटरमुळे कळण्यास मदत होत होती. त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन आहे एज्युकेशन. कम्प्युटर्समुळे जी शिक्षण पद्धती आहे त्यातही बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. सध्या जे क्लासरूम्स, लायब्ररीज किंवा म्युझियम्स आहेत, ह्या सगळ्यांमध्ये कम्प्युटर्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. जसे टीव्ही शोज असतात त्याप्रमाणे कम्प्युटर एडेड एज्युकेशन आणि कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग हे पॅकेजेस बनवले गेले आहेत. आणि ज्यामुळे शिक्षण हे खूप इंटरॅक्टिव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे कम्प्युटर्सचा वापर एज्युकेशन म्हणजेच शिक्षण पद्धतीतही तितक्याच मोठ्या प्रमाणात केला जातो. पुढचं ऍप्लिकेशन आहे मेडिसिन आणि हेल्थ केअर. या फील्डमध्ये कम्प्युटरचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. डॉक्टर्स कम्प्युटरचा वापर करून डायग्नोसिंग आहे ते करतात. ते अगदी कॉम्प्लेक्स सर्जरीची मॉनिटरिंग करण्यापर्यंत कम्प्युटरचा वापर डॉक्टर्स करत असतात. आणि ऑटोमेटेड इमॅजिनिंग टेक्निक्सचा वापर करून डॉक्टर्स जे काही ऑर्गन्स आहेत ह्युमन बॉडीतले त्याचा अगदी डिटेल स्टडी करू शकतात. अशा प्रकारे मेडिकल आणि हेल्थ केअरमध्येही कम्प्युटरचा वापर केला जातो. पुढचं ॲप्लिकेशन आहे इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग. आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर हे कम्प्युटरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि त्यावरून ते डिझाईन आणि ड्रॉइंग्स हे बनवतात. कम्प्युटर्समध्ये जे ऑब्जेक्ट्स बनवले जातात ते ऑब्जेक्ट्स आपण 3 डायमेन्शन्समध्येही बघू शकतो आणि जी व्हर्च्युअल रियालिटी या टेक्निकचा वापर करून आर्किटेक्ट हे आपल्याला जे घराचं स्ट्रक्चर आहे ते कसं दिसणार आहे हे दाखवतात. म्हणजे घर पूर्णपणे तयार झालेलं नसतानाही ते कसं दिसणार आहे हे आपल्याला आधीच बघता येतं. त्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन आहे एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटसाठी कम्प्युटरचा वापर केला जातो. कम्प्युटर्स हे इमेजेस आणि साऊंड्स कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात. जे स्पेशल इफेक्ट्स असतात जे ऑडियन्सच्या लक्षात राहतात हे सगळे इफेक्ट्स आपण कम्प्युटरचा उपयोग करूनच बनवू शकतो. त्याचप्रमाणे जे ॲनिमेशन्स आणि कलरफुल ग्राफिक्स जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं ते कम्प्युटरशिवाय अजिबात शक्य नाही आहे. अशा प्रकारे एंटरटेनमेंटसाठीही कम्प्युटरचा उपयोग होतो. पुढचं ॲप्लिकेशन आहे कम्युनिकेशन. ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल हा कम्युनिकेशनचा एक मीडिया आहे जे कम्प्युटरमध्ये वापरतात. ईमेलचा वापर करून आपण मेसेजेस, रिपोर्ट्स हे एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे पाठवू शकतो कम्प्युटरचा आणि टेलिफोन लाईनचा वापर करून. आणि ह्याचा ॲडव्हान्टेज असतं की आपला टाईम जो आहे तो वाचतो आणि जे पेपर वेस्ट होणार आहेत तेही होत नाहीत. ज्यांना मेसेज आपण सेंड केला आहे ते मेसेज रिसीव करून रीड करतील जेव्हा ते फ्री असतील, किंवा ते मेसेज सेव्हही करू शकतात, त्याला रिप्लाय करतील, फॉरवर्ड करतील, किंवा तो मेसेज डिलीटही करू शकतात कम्प्युटरमधनं. तर अशा प्रकारे कम्युनिकेशनसाठी ईमेलचा वापर होतो आणि हे ईमेल आपण कम्प्युटर आणि टेलिफोन लाईनचा वापर करून एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे पाठवू शकतो. पुढचं ॲप्लिकेशन आहे बिझनेस ॲप्लिकेशन. हा सगळ्यात महत्त्वाचा वापर आहे कम्प्युटर्सचा. बिझनेसमध्ये नेटवर्किंग ऑफ कम्प्युटर्स म्हणजेच ज्या ठिकाणी नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट केलेले असतात डेटा आणि इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी, तर इथेही वापर केला जातो कम्प्युटर्सचा. पुढचं ॲप्लिकेशन आहे पब्लिशिंग. कम्प्युटर्सनी एक फील्ड बनवलेली आहे ज्याला म्हणतात DTP म्हणजेच डेस्कटॉप पब्लिशिंग. या DTP मध्ये कम्प्युटर आणि लेझर प्रिंटरचा वापर करून कोणीही पब्लिशिंग जॉब करू शकतात. ज्या टास्कमध्ये आपल्याला टेबल्स किंवा इंडेक्स बनवण्यासाठी खूप वेळ लागणार असतो तेच आपण ॲटोमॅटिकली परफॉर्म करू शकतो DTP या सॉफ्टवेअरचा वापर करून. अशा प्रकारे पब्लिशिंगमध्येही कम्प्युटरचा वापर केला जातो. पुढचं ॲप्लिकेशन आहे बँकिंग. बँकिंग आणि फायनान्स यामध्ये कम्प्युटरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आजकाल सगळेच जण ATM चा वापर करतात. ही सर्व्हिस 24 तास आपल्याला अवेलेबल असते, ज्यामुळे आपण कधीही डिपॉझिट किंवा विड्रॉ करू शकतो कॅश. आणि या बँकांच्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस या एकमेकांना कनेक्ट असतात नेटवर्कचा वापर करून. अशा प्रकारे बँकिंगमध्येही कम्प्युटरचा वापर केला जातो. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट. आपल्याला माहिती आहे की आजकाल गव्हर्नमेंटचीही बऱ्याचशा सर्व्हिसेस या ऑनलाईन आपण करू शकतो, जसं पॅन कार्ड, लायसन, रेशन कार्ड, त्यानंतर बजेट्स, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत या आपल्याला ऑनलाईन अवेलेबल असतात, ज्यामध्ये आपण कम्प्युटरचा वापर करून ह्या सगळ्या सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकतो. तर हे होते ॲप्लिकेशन्स. तर यावरून तुम्हाला कळलं असेलच की कम्प्युटर्सचा वापर आपण कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आणि कशा पद्धतीने करू शकतो. यानंतर आपण बघूया लिमिटेशन्स ऑफ कम्प्युटर. पहिलं लिमिटेशन आहे प्रोग्राम बाय ह्युमन. ॲज वी नो ह्युमन आर टू एरर. माणूस चुका करण्यासाठीच असतो, बरोबर ना? आणि कम्प्युटर हे ह्युमनने डिझाईन केलेलंच मशीन आहे, त्यामुळे ते 100% एरर फ्री असेल असं नाही. कम्प्युटर हा ज्या इन्स्ट्रक्शन्स सॉफ्टवेअरने प्रोव्हाइड केलेल्या आहेत फक्त त्यांनाच फॉलो करतो. विदाउट सॉफ्टवेअर कम्प्युटर इज नथिंग. मग जर या इन्स्ट्रक्शन्सच ॲक्युरेट नसतील तर कम्प्युटरचं वर्किंग हे ॲक्युरेट कसं असेल? पुढचं लिमिटेशन आहे थिंकिंग. कम्प्युटर हे मशीन आहे, ते स्वतः कोणताही विचार करू शकत नाही. थिंकिंग हे बेसिकली ह्युमन बीइंग्सच करत असतात. आणि जे टास्क, जे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत ते करण्यासाठी काही लॉजिक्स वापरले जातात आणि यावरून आपण सॉफ्टवेअर तयार करतो आणि हे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं जातं कम्प्युटर्सला. आणि याचा वापर करून जेही ऑपरेशन्स आपल्याला करायचे आहेत ते आपण परफॉर्म करू शकतो. म्हणजेच प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी ह्युमन बीइंग्सलाच सॉफ्टवेअर बनवावे लागतात, कारण कम्प्युटर हा कोणताही विचार करू शकत नाही किंवा कोणतंही ऑपरेशन तो विदाउट इन्स्ट्रक्शन, विदाउट सॉफ्टवेअर परफॉर्म करू शकत नाही. पुढचं लिमिटेशन आहे सेल्फ केअर. कम्प्युटर हा स्वतःची काळजी घेऊ शकत नाही जसे ह्युमन बीइंग्स घेतात. म्हणजे जर कम्प्युटर बिघडला तर त्याला ह्युमन बीइंग्सवरच डिपेंड राहावं लागतं. पुढचं फीचर आहे नो सेल्फ इंटेलिजन्स. आजचे कम्प्युटर्स अशा ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात ज्या माणसाला करणंही शक्य नाही. कम्प्युटर्स हे रिस्की आणि जे डेंजरस ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करण्यासाठीही वापरले जातात, पण तरीही त्याला स्वतःचा इंटेलिजन्स नसतो. तो जे काही परफॉर्म करतो ते इन्स्ट्रक्शन्सचा वापर करूनच, त्यामुळे याला म्हणतात नो सेल्फ इंटेलिजन्स. पुढचं लिमिटेशन आहे नो डिसिजन मेकिंग पॉवर. कम्प्युटर कोणतंही डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही. तो फक्त ज्या इन्स्ट्रक्शन्स त्याला दिलेल्या आहेत तेवढंच काम परफॉर्म करतो. स्वतःहून कोणतेही दुसरं काम परफॉर्म करत नाही किंवा कोणताही डिसिजन घेत नाही. त्यानंतरचं लिमिटेशन आहे नो लर्निंग पॉवर. आपण यासाठी एक एक्झाम्पल बघूया. जेव्हा आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शिकवलं जातं, त्यानंतर जर सेम टाईपचा प्रॉब्लेम आपल्याला दिला तर आपण तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि हे का होतं? कारण जो प्रॉब्लेम आपल्याला शिकवलेला असतो तो आपण व्यवस्थित शिकतो, त्याचप्रमाणे नंतरचा जो दुसरा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व करतो, कारण आपल्यामध्ये ते लर्निंग पॉवर असते पण कम्प्युटरमध्ये ती नसते. हे होते लिमिटेशन्स ऑफ कम्प्युटर्स. पहिलं होतं प्रोग्रामड बाय ह्युमन, त्यानंतर थिंकिंग, सेल्फ केअर, नो सेल्फ इंटेलिजन्स, नो डिसिजन मेकिंग पॉवर आणि नो लर्निंग पॉवर. तर आज आपण बघितलं जनरेशन्स ऑफ कम्प्युटर, ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं लिमिटेशन्स ऑफ कम्प्युटर. आणि मला वाटतं या सगळ्यावरून तुम्हाला हे कळलं असेलच. थँक्यू.